आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्राला जगाचं आर्थिक विकासाचं शक्तीकेंद्र बनवण्याचं लक्ष्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। मुंबईतल्या 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी। 7 राज्यांमधल्या 13 विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर। पश्चिम बंगालमधल्या 4ही मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी। मुंबई, पुणे आणि कोकणाला पावसाचा तडाखा। मुंबई आणि पुणे जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट, तर पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। आणि 4थ्या टी20 क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर निर्णायक विजय। महाराष्ट्राला जगातलं आर्थिक विकासाचं सर्वात मोठं शक्तीकेंद्र आणि फिनटेक राजधानी बनवणं हे आपलं स्वप्न असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते।
महाराष्ट्र के पास इंडस्ट्री की पावर है, महाराष्ट्र के पास एग्रीकल्चर की पावर है, महाराष्ट्र के पास फाइनेंस सेक्टर की पावर है। इसी पावर ने मुंबई को देश का फाइनेंशियल हब बनाया है। अब मेरा लक्ष्य है महाराष्ट्र की इसी पावर से महाराष्ट्र को दुनिया का बड़ा आर्थिक पावर हाउस बनाने का। मेरा लक्ष्य है मुंबई को दुनिया की फिनटेक कैपिटल बनाने का।
आज सुरू केलेल्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। केंद्र सरकारनं 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदराच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। यातून राज्यात 10 लाख रोजगार निर्माण होतील असं ते म्हणाले। येत्या काळात महाराष्ट्र भारतात विकासाची नवा गाथा रचणार आहे आणि आपण त्याचे सहप्रवासी असणार आहोत असं त्यांनी सांगितलं। देशाच्या जनतेनं येत्या 25 वर्षात विकसित भारत घडवण्याचं स्वप्न पाहिलं, त्यात मुंबई महाराष्ट्राची भूमिका सर्वात महत्वाची असेल। त्यामुळेच इथलं जीवनमान सुधारण्यासाठी मुंबईच्या आसपासच्या दळणवळण सुविधात मोठ्या सुधारणा घडवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं ते म्हणाले। संत ज्ञानेश्वर पालखी आणि संत तुकाराम पालखी मार्गाचं काम पूर्ण झालं असून लवकरच हे दोन्ही मार्ग प्रवाशांच्या सुविधेसाठी उपलब्ध होतील असं सांगत त्यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या 29,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण, पायाभरणी झाली। यात ठाणे, बोरिवली, बोगदा, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, कल्याण यार्डाची पुनर्रचना, नवी मुंबईत तुर्भे इथं गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलची निर्मिती यांची पायाभरणी याचा समावेश आहे। याशिवाय प्रधानमंत्र्यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सुरुवात केली। लोकमान्य टिळक टर्मिनस इथला नवा फलाट तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच्या विस्तारित 10 आणि 11 क्रमांकाच्या फलाटाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं। प्रधानमंत्री राज्यात आले की प्रगती आणि विकासाची दारं उघडतात, सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुखकर करणं हा मोदी यांचा अजेंडा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात बोलताना म्हणाले। राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांचे प्रस्ताव कुठल्याही कपातीशिवाय मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले। या प्रकल्पांमुळे गरीब कल्याणासह पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी इतिहासात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव लिहिलं जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं। राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले, राज्यातले मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपल्या आजच्या मुंबई भेटीत प्रधानमंत्र्यांनी इंडियन न्यूजपेपर सोसायटी अर्थात आयएनएसच्या वांद्रे कुर्ला संकुलातल्या 14 मजली इमारतीचं उद्घाटनही केलं। सर्वसामान्य लोकांना कायद्याची मूलतत्वं सोप्या भाषेत समजावून देता आली नाहीत तर तो कायदे शिक्षण आणि कायद्याच्या व्यवसायामधला दोष आहे असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलंय। ते आज लखनौ इथं डॉ राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते। कायद्याचं शिक्षण प्रादेशिक भाषेत मिळायला हवं यावर त्यांनी भर दिला। यावेळी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत व्हायब्रंट व्हिलेज या उपक्रमाचा आढावा घेतला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सीमाभागातल्या खेड्यांच्या विकासासाठी वचनबद्ध असल्याचं या बैठकीत शहा यांनी सांगितलं। गावांमध्ये रोजगाराची संधी निर्माण करणं आणि स्थलांतर रोखण्यासाठी खेड्यांशी रस्ते जोडणी वाढवणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले। सीमाभागात तैनात केलेल्या लष्कराच्या जवानांना गावातल्या स्थानिक लोकांकडून शेतातली उत्पादनं आणि हस्तकलेद्वारे बनवलेल्या वस्तू विकत घेण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, तसंच गावातल्या लोकांना लाभ होण्यासाठी लष्कर आणि सीएपीएफच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात असं त्यांनी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन देत आहोत. सात राज्यांमधल्या 13 विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले. पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघात आम आदमी पार्टीचा उमेदवार विजयी झाला. हिमाचल प्रदेशातल्या देहरा आणि नलगड मतदारसंघात काँग्रेसच्या तर हमीरपूरमध्ये भाजपा उमेदवारानं विजय मिळवला. पश्चिम बंगालमधल्या रायगंज, बागडा, रणघाट दक्षिण आणि माणिकताल या चारही मतदारसंघांमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. मध्य प्रदेशातल्या अमरवाडामध्ये भाजपा तर उत्तराखंडमधल्या बद्रीनाथ आणि मंगलोरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकले. बिहारच्या रुपौली इथं अपक्ष उमेदवार शंकरसिंह विजयी झाले असून तमिळनाडूतल्या विक्रवंडीमध्ये द्रमुकच्या उमेदवारानं विजय मिळवला. 10 जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. मुंबई पुणे आणि आसपासच्या भागांना आज सकाळपासून पावसानं झोडपलं. मुंबईत मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरच्या वाहतुकीला पावसाचा फटका बसला. हवामान विभागानं मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केलाय. पावसामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीसह अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं. अंधेरी, मिलन सबवे आणि मालाड सबवेमध्ये पाणी साचल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करावे लागले. हवामान विभागानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. मद्रासी फाड्यात अनेक घरात पाणी शिरलं तर वालधुनी नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं झालेल्या चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 10 गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आणि झिम्बाब्वेचा डाव 152 धावातच रोखला. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझानं सर्वाधिक 46 धावा केल्या. भारताच्या वतीनं खलील अहमदनं 2 तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं विजयी लक्ष्य एकही गडी न गमवता 16व्या षटकातच पार केलं. यशस्वी जयस्वाल यानं नाबाद 93, शुभमन गिल यानं 58 धावा केल्या. 15 षटकं आणि 2 चेंडूत भारतानं 156 धावा केल्या. या विजयामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे उद्या होणारा या मालिकेतला 5वा आणि शेवटचा सामना औपचारिक ठरणार आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या विजयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी राणे यांनी पैशाचा गैरवापर आणि मतदारांवर दबाव आणल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. तसंच निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यावरही राणे यांचा प्रचार सुरु होता असा आरोप यात केला आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं ही याचिका दाखल केल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी केली. हे काम सध्या वेगानं सुरु आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा मार्च 2025 पर्यंत प्रवाशांसाठी खुला करायचं नियोजन आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यावर या टर्मिनलवरून वर्षाला 2 कोटी प्रवासी ये जा करू शकतील तर हे विमानतळ पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाल्यावर दरवर्षी 9 कोटी प्रवाशांना ये जा करता येईल असं मोहोळ यांनी बातमीदारांना सांगितलं. सुरक्षित डिजिटल पर्यावरणामुळे संशोधनाला बळ मिळत असून त्यानं गुंतवणूक वाढीला चालना मिळते असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत जागतिक दहशतवाद विरोधी समितीनं आयोजित केलेल्या 3र्या सायबर सुरक्षा परिषदेत बोलत होते. सायबर सुरक्षित संस्कृती निर्माण केली पाहिजे असंही ते म्हणाले. राज्यातल्या महायुती सरकारच्या कारभारावर कॅगनं गंभीर ताशेरे ओढले असून राज्यावरचा 8 लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर चिंताजनक असून सरकार पुरवणी मागण्या आणि कर्जाचं समर्थन करत असलं तरी हे कॅगनं सरकारच्या कार्यपद्धतीला लावलेली चपराक आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. 3 पक्षांचं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून सर्वच विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे असा आरोपही त्यांनी केला. प्राप्तीकर विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 6,45,000 कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन केले तसंच या महिन्याच्या 11 तारखेपर्यंत 70,902 कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. एकूण संकलनात 2,65,336 कोटी रुपये कॉर्पोरेट कर, 3,61,862 कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तीकर आणि 1,426 कोटी रुपये इतर कराचा समावेश आहे. कांदा, कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढ उतारांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्राला जगाचं आर्थिक विकासाचं शक्ती केंद्र बनवण्याचं लक्ष असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मुंबईतल्या 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी. 7 राज्यांमधल्या 13 विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर. पश्चिम बंगालमधल्या 4ही मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी. मुंबई पुणे आणि कोकणाला पावसाचा तडाखा. मुंबई आणि पुणे जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट, तर पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. आणि चौथ्या टी20 क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर निर्णायक विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.